श्री गणेशाय नमः। परमहंस परिवराजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांची 365 प्रवचने। नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः। आषाढ़ शुद्ध चतुर्दशी। कोणत्याही विकारांना बळी न पडता भक्ताच्या मध्ये परमात्म भावनाच असेल तर अगदी लवकर त्याचे अभिष्ट सिद्ध होते व इप्सित प्राप्ती होते। सांगावयाची गोष्ट म्हणजे मनुष्याने परमात्म्यासाठीच जगले पाहिजे। कायावाच्या मनाने तदेक चित्त होणे म्हणजेच भक्ती होय। गुरूंच्या सेवेमुळे गुरुकृपा व ब्रह्मविद्या प्राप्त होते। या कलियुगात गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्तीसाठी आग्रह केला जातो हे अयोग्य होय। सद्गुरूंच्या तोंडून निस्वार्थी संतृप्त मनाने सहजगत्या स्फुरण पावलेले शब्द म्हणजे आशीर्वाद। शक्ती भक्ती व श्रद्धा यांनी संतुष्ट झालेल्या गुरूंचा एक आशीर्वाद असला की पुरे। सेवेशिवाय प्रसाद घेणे हे विद्वानांना योग्य वाटत नाही, परंतु आमचे पुष्कळ शिष्य पैसे मिळवण्यासाठीच आग्रही बनतात व आग्रह करतात। भिक्षुकांचे तर विचारूच नका। तात्पर्य, निष्कपटीपणाने मनापासून गुरुसेवा केल्यास तीच तुमचे संरक्षण करते, परंतु ह्या काळात जास्तीत जास्त एक नारळ व दोन फुले ठेवता क्षणीच आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। असे असले तरी साधवो भक्तवत्सलहा या म्हणीप्रमाणे महात्मे कृपा करीत असतातच, पण काम झाल्यावर केलेला नवस ते सोयीस्करपणे विसरून जातात। गुरुकृपा विसरून निराळ्याच कारणाने या मंत्राने नाही तर त्या मंत्राने कार्यसिद्धी झाली असे म्हणणे हे काही खऱ्या सेवेचे लक्षण नव्हे। सेवाधर्मो परमगहनो योगिनामप्यगम्य। सेवाधर्म हा अत्यंत श्रेष्ठ धर्म होय। श्री गुरुचरणार विंदार्पणमस्तू।